आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर। 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज। सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय धोरण बाजूला ठेवून पुढची 4.5 वर्षे स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारचं लोकसभेत पुनर्प्रतिपादन। आणि कावड यात्रा मार्गावरच्या खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। 2023-24 आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला। जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना आर्थिक वर्ष 2023-24 देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे। रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025 चलन फुगवट्याचा दर 4.5% आणि आर्थिक वर्ष 2026 चलन फुगवट्याचा दर 4.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या लोकसभेत सादर होणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्लीहून 10:10 सुरु होणार असून दुपारी 1:50 ते सुरु राहील। त्यामुळे आकाशवाणी मुंबईहून दुपारी 1:30 प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्या 1:50 प्रसारित होईल। संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृतकाळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते। विरोधक आपलं अपयश झाकण्यासाठी संसदेतला वेळ खर्ची घालत आहेत अशी टीका मोदी यांनी यावेळी केली। सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या 4.5 वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं। राजकीय पक्षांनी 2029 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी राजकारण करावं, मात्र तोपर्यंत शेतकरी युवक आणि देशाच्या सक्षमीकरणासाठी काम करावं असंही मोदी म्हणाले। नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं। नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत चालू असून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे असं ते म्हणाले। देशभरात 4,700 केंद्रांवर नीट यूजी परीक्षा घेण्यात आली, त्यातल्या एका केंद्रावरच अनियमितता झाल्याची नोंद आहे असं एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं। लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी स्पर्धा परीक्षा यंत्रणेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला। भांडवली खर्च आणि गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना नव्या आणि विस्तारित स्वरुपात सुरु ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत सांगितलं। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याला विशेष दर्जा मिळवण्यासाठी येणाऱ्या विशिष्ट निकषांच्या श्रेणीत बिहार येत नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,28,00,000 अधिक कारागिरांची नावनोंदणी केली असून त्यापैकी 13,94,000 अधिक पात्र लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे। यात 5,42,222 महिला आहेत। कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं। लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 1 तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल। राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सदस्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन केलं. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना या उपक्रमाअंतर्गत गेल्या 5 वर्षात ग्रामीण भागातील 11,75,00,000 घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी लेखी उत्तरातून दिली. दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं छत कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लेखी उत्तरातून दिली. जबलपूर आणि राजकोटच्या विमानतळावर झालेल्या अशाच प्रकारच्या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. कावड यात्रा मार्गावरच्या दुकानांवरील पाट्या, युपीएससीची बनावट प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळून लावला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कावड यात्रा मार्गावरच्या खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याचा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. हे निर्देश धार्मिक भेदभाव करणारे असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि इतर संस्था तसंच व्यक्तींनी या निर्देशांविरुद्धात याचिका दाखल केल्या होत्या. अशा प्रकारचे निर्देश देण्याच्या अधिकाराबाबतही याचिकाकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भट्टी यांच्या पीठानं आज सुनावणी घेत हंगामी आदेश दिला. दोन्ही राज्य सरकारांनी येत्या शुक्रवारपर्यंत यावर आपलं म्हणणं सादर करावं असे निर्देश न्यायालयानं दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत. राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी एवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकतील. विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी या निर्णयामुळे दूर होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यासाठी आज श्रीलंकेत पोहोचला. या दौऱ्यात पलेक्केल इथं 27, 28 आणि 30 जुलै रोजी T20 मालिकेतले 3 सामने होणार आहेत तर कोलंबो इथं 2, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी एकदिवसीय मालिकेतले 3 सामने खेळवले जाणार आहेत. नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रांतीला प्रारंभ झाला. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात लाखो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नदीत स्नान केलं, त्यानंतर नदीतील पवित्र पाणी कलशातून मंदिरात आणून शिवलिंगावर अभिषेक केला. मान्सूनच्या आगमनाचं प्रतीक म्हणून महिलांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर. 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज. सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढची 4.5 वर्ष स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारचं लोकसभेत पुनर्प्रतिपादन आणि कावड यात्रा मार्गावरच्या खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.